आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या निमाण्या 3 पावण्या खातीर आनी दिल्लींत प्रचाराक नेट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो आज मुंबयत घाटकोपरांत रोड शो. लोकसभेचे वेंचणुकेंत 7व्या आनी निमाण्या पावण्यार उमेदवारी दाखल करपाची मुजत सोपली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची वाराणसी सावन उमेदवारी. 1 जूनाक वेंचणूक. भारतातली राष्ट्रीय पावण्यावेली सगळ्यांत मोठी कुशळटाय सर्त नवी दिल्लींत आज सावन सुरू. 30 राज्यांतले 900 सर्तक वांटेकार. इस्रायली रक्षा दळांची गाजापट्टींत उत्तरी राफाचेर जमिनी चढाई. 10.1 लाख लोकांची वस्ती. झुजान नागरिकांची मरणां वाडपाची भिरांत. आनी खेळांत. एफआयएच युरोपीय हॉकी प्रो लीग सर्ती खातीर भारताचो पंगड बेल्जियमाक रवाना. आता पुराय खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या 4 पावण्यात मतदान जाल्या उपरांत निमण्या 3 पावण्या खातीर वेंचणूक प्रचाराक नेट आयला. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे खडेगांठ प्रचाराक फुडारी. देशभर वेगवेगळ्या वाठारांनी आपापल्या उमेदवारा खातीर एकार एक प्रचारसभा आनी रोड शो करीत आसात. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्यो काल सांजे झारखंडात कोदेर्मा आनी गिरिदींत प्रचारसभा जाल्यो. उपेक्षीत घटकांचे उदरगती खातीर आपले सरकार एकसारखे यत्न करीत आसा अशें प्रधानमंत्री ह्या वेळार उलयले. तेवटेन काँग्रेसीचे ज्येष्ठ फुडारी राहुल गांधी हांची समाजवादी पक्षाचे मुखेली अखिलेश यादव हांच्या बरोबर उत्तर प्रदेशाचे झांसींत प्रचारसभा जाली. इंडिया आघाडी सत्तेर आयल्यार तरणाट्यांक नव्यो रोजगार संदी तयार करपाचे उतर राहुल गांधी हांणी दिले. इंडिया आघाडी सरकार शेतकारांचे रीण माफ करतले अशें उत्तर अखिलेश यादव हांणी दिले. दिल्लींत 7 लोकसभा सुवाता खातीर वेंचणुकेच्या प्रचाराक नेट आयला. वेगवेगळ्या पक्षांचे फुडारी मतदारांक ओडपा खातीर प्रचारसभा आनी रोड शो करपाक गुंतल्यात. मध्य प्रदेशांतले भाजपाचे फुडारी आदले मुखेलमंत्री शिवराज सिंग चौहान हांची काल भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी हांच्या प्रचारा खातीर कमला नगरांत प्रचारसभा जाली. तिवारी उत्तरी उदेंते दिल्ली मतदारसंघाचे उमेदवार आसात. भाजपाचे फुडारी आसामाचे मुखेलमंत्री हेमंत बिस्वा सर्मा हांची लक्ष्मी नगरांत प्रचारसभा जाली. उदेंते दिल्ली मतदारसंघात भाजपाचे हर्ष मल्होत्रा उमेदवार आसात. तेवटेन आम आदमी पक्षाचे फुडारी राज्यसभेचे खासदार संजय सिंग हांची आपाचे उमेदवार महाबल मिश्र हांचे खातीर अस्तंत दिल्ली मतदारसंघात प्रचारसभा जाली. जाल्यार करोलबाग मतदारसंघात आपाचे उमेदवार सोमनाथ भारती हांची प्रचारसभा जाली. तेवटेन उत्तरी उदेंत दिल्ली मतदारसंघात काँग्रेसीच्या कन्हैया कुमार हांची गोकुळपुरी ते गंगा विहार मेरेन पदयात्रा जाली. जाल्यार चांदनी चौक मतदारसंघात काँग्रेसीचे उमेदवार जयप्रकाश अगरवाल हांणी वजीरपूर जे कॉलनी मेरेन पदयात्रा काढली. ह्या पावण्यार 25 मेक मतदान जातले. लोकसभा वेंचणुकेच्या प्रचाराक भाजपाचे ज्येष्ठ फुडारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो आज सांजे मुंबय घाटकोपर रोड शो जालो. सुमार 2.5 किलोमीटरांचो हो रोड शो एलबीएस मार्गावेल्या श्रेयस सिनेमा घराकडच्यान सुरू जातलो आनी गांधी मार्केट मेरेन वतलो. भाजपाचे उत्तर मुंबय मतदारसंघाचे उमेदवार मिहीर कोटेचा हांच्या प्रचारा खातीर प्रधानमंत्र्यांचो हो रोड शो जाता. रोड शोचे फाटभुयेर येरादारी खातीर मार्ग बदिल्ल्याची कळोवणी आदीच जारी केल्या. दनपरां 2 ते 10 वरां मेरेन हो येरादारी मार्ग बदल आसतलो. ह्या वाठारांत वेळ प्रसंगाक येरादारीचेर आनिकूय निर्बंध आसूं येता. मुंबयकारांनी शक्यतो हो मार्ग वचपाचे टाळचे अशें सरकारान कळीत केलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात. लोकसभेचे वेंचणुकेंत 7व्या पावण्यार उमेदवारी अर्ज दाखल करपा खातीर काल निमाणो दीस आशिल्लो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी वाराणसी सावन उमेदवारी दाखल केली. ह्या निमाण्या पावण्यार 7 राज्यां आनी 1 केंद्रशासीत प्रदेशांत 57 सुवाता खातीर वेंचणुको जातल्यो. तातून उत्तर प्रदेश आनी पंजाबातले 13, अस्तंत बंगालातले 9, बिहारांतले 8, ओडिशांत 6, हिमाचल प्रदेशांत 4, झारखंडांत 3 आनी चंदीगडातले 1 सुवातेचो आसपाव आसा. उमेदवारी अर्जांची छाननी आज जातली. शुक्रारा मेरेन अर्ज फाटी घेवंक मुजत आसा. ह्या पावण्यार 1 जूनाक मतदान जातले. मतमेजणी 4 जूनाक जातली. भारतांतली राष्ट्रीय पावण्यावेली सगळ्यांत मोठी कुशळटाय सर्त नवी दिल्लीत आज सावन सुरू जाता. हे सर्तीन कुशळटायेच्या उचेल्या पावण्यार प्रदर्शन जातले. इंडिया स्किल्स 2024 सर्तीन देशभरांतल्या 30 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांतल्या सुमार 900 सर्तक विद्यार्थी वांटेकार जातले अशी माहिती कुशळटाय विकास आनी उद्देगिकता मंत्रालयान दिल्या. उद्देग मळावेले सुमार 400 वयर जाणकारूय हे सर्तीन वांटेकार जावपाचे आसात अशी माहिती मंत्रालयान दिल्या. राजस्थानाच्या निमका ठाणा जिल्ह्यात खणीत जाल्ल्या अपघातान हिंदुस्तान कॉपर हे सरकारी कंपनीचे 14 अधिकारी आणि दक्षता पंगडाचे वांगडी शिरकल्यात. कर्मचाऱ्यांक हार्डवर्क करपी व्हर्टिकल शाफ्ट कोसळिल्ल्यान हो अपघात झाला. सुवातेर पावून खणीत शिरकल्ल्या कर्मचाऱ्यांक भायर काढपा खातीर बचाव मोहीम सुरू जाल्यार आणि बचाव पंगड सुवातेर कामाक लागला अशी माहिती थळावे पुलीस अधीक्षक प्रवीण नायक हांणी दिल्या. बचाव पंगड अपघातग्रस्ता मेरेन पावला, तातून कांय जाण जखमी आसात. कोलिहाल खणींत सुमार 700 मीटर खोल खणींतल्यान कर्मचाऱ्यांक भायर काडपाचो यत्न चल्ला. विद्यापीठी अभ्यासक्रमांनी प्रवेशा खातीर 15 मेक जावपा आशिल्ली समान प्रवेश परिक्षा CUET UG दिल्लीत कांय कारणा खातीर फुडें धुकल्ल्या. राष्ट्रीय परिक्षा संस्था NTA दिल्ल्या ते माहिती प्रमाण आता ही परिक्षा 29 मेक जातली. ते प्रमाण दिल्लीतल्या केंद्रांनी परिक्षा दिवपी परिक्षार्थींक सुधारित प्रवेश वळखपत्रां दितले. रसायनशास्त्र, जैवशास्त्र, इंग्लीश आनी सामान्य परिक्षा हे पेपर 15 मेक जावपाचे आशिल्ले. दिल्लीतल्या केंद्रांनी ते फुडें धुकल्ल्यात. इस्रायलान गाझापट्टीत उत्तरी राफाचेर जमिनी चढाई सुरू केल्या. इस्रायली रणगाडे राफा वाठारांत भितर मेरेन घुसल्यात. दक्षिणी गाझा शिमे वाठारांतल्या शारांनी लोकवस्ती मेरेन इस्रायली सुरक्षा दळांचे रणगाडे पावल्यात. ह्या वाठारांत 1.5 लाखावयर लोक सध्या आलाशिऱ्याक आसा. झुजान मरणा आनीक वाडपाचो भंय ह्या वाठारांत लोकांमदी आसा. इस्रायली सुरक्षा दळांनी दिल्ल्या ते माहिती प्रमाण हमासाच्या 4 बटालियनाची थंय घरेबंदी केल्या आनी तांकां ना नपयत करपा खातीर ही कारवाय गरजेची आसा. तेवटेन उत्तरी गाझांतूय हमास आनी इस्रायली दळांचे झूज चालू आसा. हमासाचे इस्रायली दळांचेर हल्ले चालू आसात. अंदू मान्सून वर्सापरस आदीच पावता. मान्सून येता त्या 19 मे म्हणल्यार दक्षिण अंदमान दर्या आनी निकोबारांत पावतलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. अंदूचो मान्सून पावस सरासरी परस चड आसतलो आनी ही सरासरी सादारण 106% इतली आसतली असो अदमास हवामान खात्यान हे आदीच उक्तायला. फाटली 3 वर्सा आशिल्ल्या अल निनूचो प्रभाव उणो जावन ला निनूचो प्रभाव सुरू जाल्ल्यान अंदू मान्सूनान जुलय ते सप्टेंबर मजगती पावसाक नेट आसतलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. भारतीय हवामान खात्यान आज आनी फाल्यां मेरेन कोंकणात कालोराच्या ल्हाराची स्थिती उप्रासपाची शिटकावणी दिल्या. तशेंच अस्तंत राजस्थानात 18 मे मेरेन कालोराच्या ल्हाराची परिस्थिती आसूं येता. उत्तर प्रदेश, पंजाब, दक्षिण हरियाणा आनी बिहारांत फाल्यां ब्रेस्तारा सावन 3 दीस कालोराच्या ल्हाराचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. उत्तरी मध्य प्रदेश आनी उदेंत्या राजस्थानांत 17 आनी 18 मे कालोराचे ल्हार पातळू येता. पंजाब आनी दक्षिणी हरियाणातूय 18 मेक अशीच परिस्थिती आसूं येता. भारताच्या दक्षिणी वाठारांनी 18 मे मेरेन गडगड, जगलां आनी वारे मारून पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. मध्य आनी उदेंत्या भारतान आज फाल्यां अशे पावसाळें हवामान आसपाचो अदमास उक्तायला. FIH युरोपीय हॉकी प्रो लीग सर्ती खातीर भारताचो पंगड बेल्जियमाक वचपाक रवाना जालो. बेल्जियमाचे आंतरप शारांत हो खेळ जातलो. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या निमाण्या 3 पावण्या खातीर आनी दिल्लीत प्रचाराक नेट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो आज मुंबईत घाटकोपरांत रोड शो. लोकसभेचे वेंचणुकेंत 7व्या आनी निमाण्या पावण्यार उमेदवारी दाखल करपाची मुजत सोपली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची वाराणसी सावन उमेदवारी 1 जूनाक वेंचणूक. भारतांतली राष्ट्रीय पावण्यावेली सगळ्यांत मोठी कुशळटाय सर्त नवी दिल्लीत आज सावन सुरू. 30 राज्यांतले 900 सर्तक वांटेकार. इस्रायली रक्षादळांची गाजापट्टीन उत्तरी राफाचेर जमीनी चढाय. 10,00,000 लोकांची वस्ती, झुजांत नागरिकांची मरणां वाडपाची भिरा. आनी खेळांत एफआयएच युरोपीय हॉकी प्रो लीग सर्ती खातीर भारताचो पंगड बेल्जियमाक रवाना. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.